த புனேகர் பாட்காஸ்ட்.
नमस्कार, पुणेकर पॉडकास्टमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मी सिद्धार्थ राळेकर, एक पुणेकर, आणि आज आपल्यासोबत आहेत श्री गोरख दगडे पाटील. बावधनकरांसाठी गोरखदादा हे नाव काही नवीन नाही. हसतमुख चेहरा आणि काय सेवा करू ह्या ब्रीदवाक्याने झपाटलेला हा माणूस. गोरखदादांची थोडीशी ओळख करून द्यायची झालीच तर ती अशी की 2015 ते 2018 त्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपद भूषवलं. त्यांचा सामाजिक कार्यामधला सहभाग आपल्यासाठी नवीन नाही. गोरखदादांनी बावधान मार्केट यार्डची स्थापना केल्यानंतर ही त्यांची पहिलीच मुलाखत आहे. तर चला आपण त्यांच्याशी आता गप्पा मारूया. गोरखदादा, बावधान मार्केट यार्डाबद्दल लोकांच्या मनात कुतूहल तर नक्कीच आहे, आणि एक प्रश्नही असा आहे की पुण्यात इतर बाजारपेठ असताना आणखी एक असावी असं तुम्हाला का वाटलं?
खरं तर कोरोनारूपी संकट आपल्या देशावर संपूर्ण जगावरच आलं खरं तर, आणि हे करत असताना कुठंतरी सामाजिक बांधिलकी, गेल्या 25 वर्षांमध्ये जे सामाजिक कार्य करतो आहे, प्रत्येक वेळी नागरिकांना आलेल्या अडचणी, आपल्या भागात आलेल्या लोकांना अडचणी, आणि या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांना मदत नेहमीच मी आणि माझ्याबरोबरचे सर्व सहकारी करत असतात. आणि तसं पाहायला गेलं तर मार्च 2020 सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर या पुढील काळाची जाणीव आली की बाबा या पुढच्या काळात काय काय घडू शकतं, आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ शकतो किंवा लोकांना प्रवास, लोकांना मेडिसिनच्या व्यवस्था असू भासू शकतात किंवा रक्ताची गरज भासू शकते. मग याचा सर्वांचा विचार करून मार्चमध्ये पहिल्यांदाच मला माझ्या मित्रांना काही आवाहन केलं आणि आपण इथल्या आपल्या भागातल्या लोकांना भाजी वाटप करावं अशी संकल्पना मांडली आणि सर्वांनी सहकार्य केलं, आणि त्यातून साधारण दुसऱ्या ते तिसऱ्याच दिवशी लॉकडाऊनमध्ये आपण भाजी वाटप केलं. 1000 ते 1200 लोकांना त्यांच्या घरोघरी नेऊन भाजी दिली. 1000-1200 कुटुंबांची व्यवस्था झाली. परंतु हे सर्व करत असताना हे जाहिरातीचं युग आहे, आणि त्या कामाची पोस्ट मी संध्याकाळी फेसबुकवर टाकली. फेसबुकवर पोस्ट पडल्यानंतर एका मित्राची त्याच्या खाली कमेंट आली की त्यांच्यासाठी मोफत करतो आहे, आम्हाला मोफत नको, विकत दे, परंतु आमची व्यवस्था कर, कारण इथून पुढचा काळ भयानक असणार आहे, आम्हाला घरपोच त्या कशा सेवा उपलब्ध होतील याच्यासाठी तू प्रयत्न कर. आणि मग लक्षात आलं की खरंच इथून पुढं आपल्याला हे करायला हवं आणि याच्यातून अनेक प्रश्न सुटू शकतील. म्हणून सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेतलं. एकतर कोरोनाची जी पार्श्वभूमी आहे, एकदम भयावह स्थिती होती आणि हा आजारच जीव घेणार आहे, आणि याच्यासाठी सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे किंवा सॅनिटायझर वापरलं पाहिजे, आपले हात सतत धुतले पाहिजे, तोंडावर मास्क वापरला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जाणीव होती, परंतु लोकांना मदतही केली पाहिजे. मग अशावेळी कुठंतरी सगळ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर सर्वजण कुटुंबीय किंवा मित्र सहकारी म्हटले की आपण ठीक आहे, आपण हे काम करूयात आणि हे काम आपण आपल्या घरातूनच करूयात. आणि मग ठरलं आमच्या इमारतीच्या खालची 2200 स्क्वेअर फुटाची जी पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये रोजच्या रोज शेतकऱ्यांचा भाजीपाला मागवायचा, तो सॅनिटाईज करायचा, आलेल्या ड्रायव्हरला, वाहनाला किंवा शेतकऱ्यांना आतमध्ये न येऊ देता त्याची बाहेरच्या बाहेर व्यवस्था करायची, सर्व त्याला जेवण किंवा ज्या काही गोष्टी आहेत तो लांबणार आलेला असेल तर त्याची सगळी व्यवस्था करायची, आणि सगळ्या गोष्टी आपण काळजी घेऊन हा भाजीपाला आपण आपल्या गावातील आपल्या भागातील लोकांना पुरवायचा. आणि हे करत असताना मग रोजच्या रोज पोस्ट टाकत होतो, आज या शेतकऱ्याचा माल आला, उद्या त्या शेतकऱ्याचा माल आला, आणि हे जसे फेसबुक माझी पोस्ट पडत होती तसे अनेक लोक त्या फेसबुक पोस्ट शेअर करत होते. मी व्हॉट्सॲपवर पण मेसेज टाकत होतो. गेल्या अनेक वर्षात अनेक लोकांशी संपर्क असल्यामुळं गेल्या 25 वर्षात अनेक लोक जोडले आणि माझ्या मोबाईलमध्ये साधारण 8500 लोकांचे मोबाईल नंबर्स आहेत आणि त्यातले जवळपास 6500 ते 7500 लोक व्हॉट्सॲप वापरत असतात. आणि याच्या मी कुठेतरी अगोदरच ब्रॉडकास्ट लिस्ट केल्या होत्या आणि या ब्रॉडकास्ट लिस्टच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करत होतो. एक आपल्या कामाची माहिती व्हावी म्हणून लोकांपर्यंत माहिती टाकत होतो, परंतु याचा परिणाम एवढा विस्तृत झाला की महाराष्ट्रातल्या 16 औरंगाबाद, पुणे जिल्ह्यातले सर्व तालुक्यातले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, अहमदनगर या सर्व जिल्ह्यातले शेतकरी संपर्कात यायला लागले. माझा फोन अनेक वर्ष म्हणजे व्यवसाय साधारण 2011 ते 2020 या कालावधीत जेवढे फोन मला येत होते त्याच्यापेक्षा कितीतरी वेगाने फोन जास्तीत जास्त फोन यायला लागले. रोजचे शेतकऱ्यांचे फोन यायला लागले, आमच्याकडं ही वस्तू आहे, माझ्याकडं दोडका आहे, माझ्याकडं वांग आहे, माझ्याकडं कलिंगड आहे, तर ते माझ्या शेतात पडले, खराब होत आहे, तर कृपया आमची मदत करा. अनेक शेतकरी डोळ्यात पाणी आणून हे बोलत होते या त्यांच्या स्वरावर मला कळत होतं. आणि मग आम्हाला आमची जबाबदारी ती आव्हानात्मक वाटत होती. एकतर माल एवढ्या लांबणं आणायचा, गाडीची व्यवस्था करायची, आणि सगळं फोनवर चालू होतं, सगळं मोबाईलवर चालू होतं. आणि मग रात्री कधी 2:30 गाडी यायची, 12 गाडी यायची, दिवसभर गाड्या यायच्या. अक्षरशः मुलांना रात्री 2-2 उठवायचं सहकाऱ्यांना, आणि तेही बिचारे किती 1:00 गाडी येऊ द्या, शेतकऱ्याची गाडी रात्री खाली करायची, त्याला व्यवस्थित पैसे त्याच्या हातात द्यायचे, आणि ती गाडी पुढं जायची, मार्गस्थ व्हायची, त्याची खाण्यापिण्याची पण व्यवस्था केली जायची. आणि हे करत असताना अनेक शेतकरी जोडले जात होते आणि त्यांना ह्या कल्पना खूप आवडली, काम खूप आवडलं. एका दिवशी 8 ते 10 टन कलिंगड एका दिवशी आम्ही उतरवलं. आणि ज्यावेळेस मी हा जो भाजीपाला ही जी फळं आपल्याकडे येत होती तेव्हा त्याचे रोजचे रोज बाजारभाव फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि हे पोचल्यानंतर शेतकरी तर संपर्कात येत होते, परंतु ग्राहक म्हणजे आपल्या भागातले नागरिक हे फोनवर ऑर्डर देत होते, व्हॉट्सॲपवर देत होते. नंतर एका मित्राने फोन केला, तो म्हटला मी तुम्हाला मोफत वेबसाईट तयार करून देतो, आणि ते त्याने 2 मला करून दिली. त्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांच्या मागण्या सुरू व्हाय असायच्या, आणि आम्ही 13 ते 14 जण सतत रोजच्या रोज ऑर्डर देणे हे काम करत होतो. आणि हे करत असताना पुणे मार्केट कमिटी किंवा सगळे बाजार, महाराष्ट्रातले बाजार 70 ते 72 दिवस बंद व्हायला लागले होते. पुणे शहरातले तर नक्कीच बंद होते. आणि मग अशा वेळेस या भागातल्या भाजीवाल्यांना पण विकण्यासाठी भाजी मिळत नव्हती. आणि मग ते माझ्याकडे यायला लागले, बाबा तुम्ही एवढे कमी रेटने विकताय, आम्हाला तर त्या रेटने मिळत सुद्धा नाही, मग आम्ही आमची पोटं कशी भरायची. आणि मग सुचलं मग आपण यांना शेतकरी ते त्या किरकोळ विक्रेत्याला सुद्धा माल आपण देण्याची व्यवस्था सुरू केली. परंतु त्यांना सांगत होते की बाबा आपण तुम्ही जो बाजारभाव आहे तो घेताना ग्राहकाला परवडेल असा, कारण आम्ही तर ग्राहकाला कमी भावात पोचवणारच आहे भाजी, परंतु तुम्ही जर नाही पोचवली तर ग्राहक तुमच्याकडून घेणारच नाही, त्यामुळे आम्ही आमच्याकडून हे सुरूच ठेवणार आहे. आणि यामुळे 13 ते 14 मुलं, आम्ही 13 ते 14 जण माणसं या सातत्यपूर्ण कामामध्ये सहभागी होत होतो, काम करत होतो. आणि हे करत असताना प्रत्येक दिवस प्रत्येक वेगवेगळी मागणी व्हायची, कोणाला दूध पाहिजे असायचं, कोणाला राशन हवं असायचं, आणि नुसतं भावधनच नाही, मग आलं भोगावालं, कोथरूड, डेक्कन, पुणे, सदाशिवपेठ, अगदी नगरवरून सुद्धा लोकांच्या मागण्या यायला लागल्या. मग ज्या शेतकऱ्यांचा माल घेऊन त्या गाड्या यायच्या त्या रूटनी गाडी जाताना त्या रूटवर कोणी काय मागणी केली असेल तर तोही माल आम्ही लोकांना पोचवायचो. सर्वात महत्त्वाचं तोच पिरियड होता आंब्याचा सीझन. आणि हे करत असताना माझे एक पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतले ज्येष्ठ सहकारी त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की तुम्ही हे करताय, खरं तर आंब्याचा सीझन आहे, आंबे झाडाला लागलेत, खूप चांगले फळं आलेत, पण शेतकरी आता तो काढायला सुद्धा अडचणी, कारण सगळे वर्कर्स जे आहेत ते आपले घरोघरी निघून गेलेत, गावाला निघून गेलेत, आणि आंबे काढायला सुद्धा लोक नाही, शेतकऱ्याला सुद्धा शेतात जाता येत नाही. जेव्हा जेव्हा जसं जसं लॉकडाऊनमध्ये कुठं शिथिल होईल काय होईल तर तेव्हाच ते काढतोय, आणि आता त्याला बाजारपेठ पण उपलब्ध होत नाही. हा सुरुवातीच्या काळाचा मी एकदम बोलतोय. आणि मग जर तुम्ही हा आंबा पण लोकांपर्यंत पोहोचवायची व्यवस्था केली तर खूप बरं होईल. मी ते आव्हान स्वीकारलं. आणि मग रोजच्या रोज 70 ते 80 आंब्याच्या पेट्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत होतो. आणि त्यामुळं मग आउटसाईडला सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नगर असेल, या भागातल्या लोकांच्या मागणी यायची की बाबा आम्हाला आंबा पोचवता येईल का, तर मग आपण त्या भागातल्या गाड्यांमधून तो आंब्याच्या पेट्या पोचवू लागलो. आणि याच्यातून एक खूप मोठं आर्थिक उलाढाल पण झाली, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि आमच्या प्रत्यक्षात या भागातल्या ग्राहकांना झाला. कारण मी पाहिलं लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही बाजारभाव होते भाजींच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, पण फक्त भावधन आणि परिसरामध्ये भाज्यांचे भाव हे इतर काळात जसे भाव असतात त्याच्यापेक्षा कमी होते. आणि हे सगळं करू शकलो याचं सर्व श्रेय माझ्या सहकाऱ्यांना, शेतकरी बंधूंना, आणि ग्राहकांना या सर्वांचा आहे.
थोडक्यात बावधान मार्केट यार्ड हे शेतकरी, छोटे विक्रेते आणि सामान्य नागरिक या सगळ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. जसं तुम्ही म्हणालात, आपण वेबसाईट तर बनवली आहेच आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीही करत आहात, पण सामान्य जनतेपर्यंत हे जास्तीत जास्त पोहोचेल यासाठी आणखी काय प्रयत्न चालू आहेत?
खरं तर लॉकडाऊनच्या काळात एक गरज म्हणून सुरू झालेला उपक्रम. तसे गेली 8 ते 10 वर्ष शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे छोटी छोटी कामं करत होतो. खरं तर त्याला एक राजकीय किनार होती, सामाजिक बरोबर राजकीय पण किनार होती. परंतु हे आत्ताच्या कठीण परिस्थितीमध्ये हे काम करताना एक आव्हानात्मक ती भूमिका वाटत होती. आणि मग शेतकरी जेव्हा संपर्कात येत होते, परत परत माल पाठवत होते, तर तेव्हा त्यांना आमच्याकडून जे सहकार्य मिळतोय, आमच्याकडून जो बाजारभाव मिळतोय, तो बाजारभाव कुठंतरी व्यवस्थित वाटत होता. शिवाय माल पोचल्यानंतर लगेच त्यांना पैसे पोचत होते. बाजारभाव ते सांगतील तसा ते सांगायचे किंवा आमच्या शेतातून आम्हाला हा भाव असा मिळाला पाहिजे. समजा तर काकडी असेल तर आम्हाला 15 रुपये किलो काकडीचा भाव मिळाला पाहिजे. तर थोडंसं कुठंतरी बाबा नाही 15 नाही 14 किंवा 16 असं इकडं तिकडं थोडंसं करून आम्ही त्यांच्या मनासारखा भाव, कारण तेव्हाच लॉकडाऊनमध्ये लोकांचीच गरज होती आणि माल तर एवढा उपलब्ध होत नव्हता. याचं कारण वाहतूक थंडवली होती, सगळीकडेच गाड्या सुरू होत्या, अशातला भाग नव्हता. तर त्यामुळं जे काय मिळेल ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग हे करत असताना जेव्हा बाजारभाव चांगला मिळतोय, पैसे वेळेवर मिळतात, मालाचे योग्य पैसे मिळतात, हे पाहून अनेक शेतकरी मला परत परत फोन करायचे की नाही तुम्ही हे कायमस्वरूपी काहीतरी करा याच्यासाठी, कारण आम्ही तुम्हाला मदत करू, पण तुम याच्यासाठी मदत करू की आम्हाला तुमची मदत होणार आहे. आणि मग एक थोडासा विचार करत होतो, सहकाऱ्यांबरोबर चर्चा रोज व्हायची काय केलं पाहिजे. तर मग सगळेजण म्हणत होते की बाबा आपण स्वतःचं मार्केट उभं करूया. आणि गेल्या 20-25 वर्षात आपण पाहतोय पुण्याच्या आजूबाजूची खूप उपनगरं वाढलेली आहेत. म्हणजे आता आपलं कोथरूड, बावधन, वारजे, तिकडं सिंहगड रोडसारखा परिसर असेल, तिकडं कात्रजच्या बाहेरचा परिसर असेल, तिकडं नगर रोडला वाघोलीसारखा भाग असेल, लोहगाव, इकडं वाकड, हिंजवडी, असं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि याचा सर्व बोजा जो येत होता तो पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतून मंडईमध्ये, महात्मा फुले मंडई, आणि अजूनही येतोय. म्हणजे तो मोशीसारखे मोशीला एक बाजार आहे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्याच अंतर्गत आहे, परत खडकीला आहे, बोपोडीला आहे. तर हे सगळं करत असताना मी जेव्हा 2015 ते 2018 या 3 वर्षाच्या कालामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली, तर त्या कामाचा एक खूप सुंदर अनुभव माझ्या सहकाऱ्यांसह मला आलेला होता. मोशी येथील जो बाजार आहे, जी बाजार समिती आहे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार आहे मोशी, म्हणा नागेश्वर महाराज उपबाजार, आणि तो बाजार आम्ही 16 ऑक्टोबर 2015 आम्ही तो सर्व सहकाऱ्यांनी ताकद लावून, आमचे सभापती त्यावेळेस त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत, परंतु या सर्वांच्या कामाचा अनुभव पाहता की आपणही आपलं मार्केट चालू शकतो, जे शेतकऱ्यांना योग्य भाव देईल, जे माझ्या परिसरातील असलेले नागरिक जे ग्राहक रूपाने आपल्याकडे येणार आहे त्यांना योग्य बाजारभावात ती भाजी उपलब्ध होईल, फ्रेश भाजी उपलब्ध होईल. परत इथल्या भागातला जो भाजीवाला आहे, जो अनेक समजा आता ऑनलाईन सिस्टीम असतील, अनेक कंपन्या या ठिकाणी बाजारात आलेल्या आहेत आणि याचा फटका हे छोट्या छोट्या विक्रेत्यांना पण बसलेला आहे. तर मग यांनाही कुठंतरी सामावून घ्यायचं. शेतकरी ते ग्राहकांमध्ये असलेली खूप मोठी चेन ब्रेक करून फक्त हे विक्रेते आहेत छोटे छोटे यांना जागेवर भाजी आणणे मार्केटमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना पोहोचवणे. कारण असं बघा की कुठलाही शेतकरी जर त्याच्या शेतामध्ये कोबी असेल, 1.5 ते 2 टन कोबी निघू शकते एका दिवशी, आणि 1.5 ते 2 टन कोबी त्यांनी ती काढणे परत ती विकणे, ती जर किरकोळ ग्राहकांपर्यंत जर पोहोचवायची म्हटलं तर त्याला एकट्याला शक्य होत नाही. मग त्याला अशा वेळेस व्यापारी असला पाहिजे किंवा छोटा विक्रेता असला पाहिजे. आणि मग तो शेतकरी त्याच्याकडं असलेला माल आपल्या बाजारात आणणार आणि आपल्या माणसाकडे ठेवून, आपले जे छोटे विक्रेते आहेत, किरकोळ विक्रेते आहेत, त्यांच्याकडे तो माल ठेवून त्याची योग्य विक्री झाल्यानंतर त्याला जे समाधान असतं त्याच्या चेहऱ्यावरचं, ते खूप वेगळं असतं. आणि मग याच्यातून आम्हाला एक वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या, वेगवेगळ्या स्फूर्ती मिळत गेली. तर आत्ता आपण बावधनमध्ये साधारण 34,000 चौरस फुटाचं एका ओपन प्लॉटवर, माझे मित्र एक आहेत बाळासाहेब दगडे म्हणून, त्यांनी खूप मदत या कामी केलेली आहे मला, आणि त्यांच्या कुटुंबाने हा प्लॉट अगदी अल्प रेटमध्ये आपल्यासाठी तो उपलब्ध केला आणि त्यामुळे खूप मोठं काम आपण उभं केलेलं आहे. खरं तर पश्चिम पुण्याची मंडईच करण्याचा आमचा तो इरादा आहे. नुसतं बावधन नाही, भोगाव, भुकुम, पिरंगुट, पौडपर्यंतचे किरकोळ विक्रेते असतील किंवा किरकोळ विक्री खरेदीसाठी कोण ग्राहक येणार असेल यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पाषाणबाग असेल, सुतारवडी, कोथरूडचा जवळचा परिसर असेल, परत बावधन खुर्द असेल, वाकड हिंजवडी सारख्या भागातले किरकोळ विक्रेते असतील, या सर्वांसाठी एक रोजच्या रोज ताजा भाजीपाला या ठिकाणाहून उपलब्ध होणार आहे. आत्ता आमचं टार्गेट येत्या महिन्याभरात पर डे 100 टन आहे, परंतु या बाजाराची जी कॅपॅसिटी आहे ती कमीत कमी 400 टन एवढी आहे. 400 टन रोज माल शेतमाल या ठिकाणाहून खरेदी विक्री होऊ शकतो.
पण एवढ्या मोठ्या बाजारपेठेसाठी लागणारी जागा कशी मिळाली?
आपण जो प्रश्न विचारलात की याची जाहिरात कशी करणार, खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये ही संकल्पना राबवल्यामुळं या उपक्रमाची माहिती भरपूर लोकांना झाली. तो माउथ टू माउथ ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारची खूप लोकांना माहिती झाली. परंतु सोशल मीडियाचा एक योग्य वापर करून ही माहिती लोकांपर्यंत भरपूर प्रयत्न केलेला आहे पोहोचवण्याचा. या पुढील काळामध्ये सोशल मीडियाचा तर वापर होईलच, पण वर्तमानपत्रातल्या जाहिराती असतील किंवा बॅनर लावले जातील लोकांच्या सोयीसाठी किंवा या इथं हे उपलब्ध होणार आहे, आणि या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची रोजच्या रोज सेवा करण्याचा उपक्रम आहे आपला, म्हणजे मानस आहे. आणि यानंतरही आम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट पुण्याच्या अनेक भागामध्ये करतोय. जरी बावधनमध्ये आपण हे मोठ्या स्वरूपात केलेलं असेल तरी पुण्याच्या उपनगरांमध्ये एक साधारण 5 ते 6 हजार चौरस फुटांमध्ये एक छोट्या छोट्या 40 ते 50 गाळ्यांच्या छोट्या छोट्या मंडई आपण त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून त्या त्या भागामध्ये किरकोळ स्वरूपात त्या मालाची विक्री होईल. मुख्य ठिकाण बावधनच असेल, सगळं शेतमाल बावधनला येईल, परंतु या भागातून वारजे भाग असेल किंवा सिंगड रोड तिकडं पिसोळी असेल, लोहगाव, वाकड, बानेर अशा उपनगरांमध्ये भागांमध्ये आपण छोटी छोटी कामं उभी करत आहोत.
हल्लीच्या काळात गृहिणींना वर्क फॉर होम आणि वर्क फ्रॉम होम अशी दुहेरी कसरत करावी लागते, त्यामुळे एकाच ठिकाणी जर सगळ्या वस्तू मिळाल्या तर त्यांच्यासाठी ते सोयीस्कर होत आहे. भाजीचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण ह्या व्यतिरिक्त फळं, सुकामेवा, मांसाहारी पदार्थ अशा इतर लागणाऱ्या गोष्टींचा पण आपण विचार केला आहे का?
खरं तर तुम्ही प्रश्न बरोबर विचारला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हे भाजीपाला किंवा फळांसाठी जो आपण उपक्रम सुरू केला होता, आत्ता जे आपल्याकडे फळे येत आहेत ते शक्यतो सीझनेबल आहे, आणि मग त्यांची साठवण्याची व्यवस्था खरं तर याच्या अगोदर नव्हती, कारण तो उपक्रम बावधन मार्केटमध्ये कन्वर्ट करण्याच्या अगोदरची गोष्ट होती. परंतु बावधन मार्केट यार्डमध्ये कन्वर्ट केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या की बाबा इथं आपल्याला कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असली पाहिजे, किंवा भाजी सुकवण्यासाठी सोलरची व्यवस्था, किंवा त्या भागामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या गृहिणींसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी स्वच्छतागृह, नाणीगृह यांची आवश्यकता असली पाहिजे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अंडे असेल, चिकन, फिश, मासे, तर याची सोय लोकांना व्हायला पाहिजे. तर ह्या सूचना वारंवार लोक करत होते, मित्रमंडळी करत होते की नाही बाबा हे असं असं तसं असं, हे अनेकांच्या सल्ल्यातून तयार झालेलं मार्केट आहे. माझी जरी संकल्पना असेल, सहकाऱ्यांची जरी संकल्पना असेल, तर यात नवीन नवीन सुधारणा, नवीन नवीन त्यात काहीतरी घालण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तुम्ही म्हणताय तसं आम्ही हे मार्केट या ठिकाणी सुरू करत आहोत. किमान एक फिश मार्केट, एक मटन मार्केट, चिकन मार्केट, परत सुकी मासळी, अशा यासाठी कमीत कमी एक एक गाळा तरी आपण येत्या महिन्याभरात त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. फळांच्यासाठी आता आपण लवकरच शीतगृहाची उभारणी करतोय, साधारण 2 महिने या गोष्टीसाठी लागणार आहे, कारण आता आपल्याकडं सफरचंद यायचं असेल तर ते काश्मीरकडून आलं पाहिजे किंवा बाहेरून यायला आलं पाहिजे, आणि मग ते आल्यानंतर 8-10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस टिकलं पाहिजे, आणि मग ते टिकवण्यासाठी शीतगृहाची व्यवस्था असली पाहिजे, म्हणून ते उभारणीचं काम आम्ही लवकरच करत आहोत. फार मोठं नाही, पण एक 500 हजार स्क्वेअर फुटाचं चौरस फुटांचं एक शीतगृह उभारून त्याच्यामध्ये जो रोजचा भाजीपाला जो थोडासा शिल्लक राहील तो त्या ठिकाणी साठवला जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याची विक्री होईल. खरं तर आपलं टार्गेट हेच आहे की रोजच्या रोज भाजीपाला हा फ्रेश असला पाहिजे, परंतु फळांच्या बाबतीत असं होऊ शकणार नाही, कारण लांबनं फळं येणार, कधी कधी गाड्यांना दोन दोन दिवस पण लागू शकतात, काही मालाला वेळ लागतोच, त्याला आपण काही करू शकत नाही, तर त्यामुळं ती शीतगृहांची व्यवस्था आपण त्याच्यासाठी करतो आहे. त्यामुळं बाराही महिने उपलब्ध असणारी भारतातली फळं तर मिळतीलच, परंतु याच्याबरोबर जेव्हा कधी मार्केट खुलं होईल, अजून विस्तृत होईल, तेव्हाच बाहेरच्या देशांमधली जी काय फळांची मागणी होईल तीही पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
हे सगळं करताना नक्कीच काही छान अनुभव आले असतील, एखादा सांगाल का आमच्या श्रोत्यांना?
शेतकऱ्यांच्या विषयी तर तसे खूपच अनुभव आहेत, चांगले अनुभव आहेत, आणि काही लोकांचे अनुभव ऐकल्यानंतर किंवा त्यांनी सांगितल्यानंतर ज्या आपल्या भावना होतात, आपण सगळे माणसंच आहोत, आणि त्यामुळं पुढच्या व्यक्तीच्या भावना समजून आपल्या डोळ्यात जर तो तशा स्वरूपात असेल तर डोळ्यात पाणी येतं, कधी हसू येतं, कधी चांगलं वाटतं, कधी बरं वाटतं, असे अनेक प्रसंग आलेले आहेत. पण त्यातल्या त्यात एक प्रसंग असा आहे की एक करमाळ्याचा सोलापूर भागातले शेतकरी, त्यांनी मला फोन केला की माझ्याकडे टरबूज आहे आणि कलिंगड म्हणतो आपण त्याला, आणि खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगड आहे आणि ते इथं आता शेतात पडून जातील, खराब होतील, आणि माझ्यावर थोडंसं कर्ज झालेलं आहे आणि कृपया आता कोणी घेणारच नाही आहे, तर तुम्ही जर ते केलं तर खूप बरं होईल. मी म्हटलं ठीक आहे, तुमची गाडी येऊ द्या. साधारण 250 टन त्या व्यक्तीनं कलिंगड करमाळ्यामधून भरून आणले. रात्री 11-11:30 वाजताची गाडी आली, माझ्या सहकाऱ्यांनी ती गाडी खाली केली आणि त्याला त्या गाडीचे लगेच पैसे दिले. तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले की बाबा हे तर खराब होणार होतं, आम्ही आता हे फेकून देणार होतो, तोडून टाकणार होतो, परंतु तुम्ही आमच्यासाठी, तुम्ही आणि तुमचे सहकारी देवासारखे धावलेले आहोत, आम्ही तुम्हाला विसरू शकणार नाही. आणि त्यानंतर त्याची गाडी जोपर्यंत त्याचं कलिंगड संपत नाही त्याच्या शेतातले तोपर्यंत रोज येत होती, आणि ते पाहून अनेक शेतकरी कॉन्टॅक्टमध्ये होते. सतत 40 दिवस रोज किमान एक गाडी ते 3 गाड्या म्हणजे 3 टन ते 9 टन अशी रोजची आमची सरासरी होती. आम्ही तेवढा फक्त कलिंगड रोजच्या रोज लोकांपर्यंत पोहोचवत होतो.
जसा छान तसा एखादा त्रास देणारा सुद्धा अनुभव असेलच ना?
खरं तर जसजसे आमचे उपक्रम पुढे जात होता, लोकांच्या अपेक्षा वाढत होत्या, अनेक शेतकरी माझे फोन नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कोणीतरी फॉरवर्ड केलेले पोस्ट त्याच्या माध्यमातून माझे फोन नंबर घ्यायचे, मला फोन करायचे आणि त्यांच्याकडे असणारं वान सांगायचे, बाबा माझ्याकडे भोपळा आहे किंवा दुधी भोपळा आहे, वांगं आहे, टोमॅटो आहे, हे तुम्ही घ्या, खूप गरजेचं आहे आम्हाला, नाही तर खराब होईल ते शेतात, बरोबर वाटत नाही असं तसं. आणि मग एके दिवशी तर एका मित्राने फोन केला, मला माझा दोडका आहे आणि 2-2 टन दोडका 3-4 दिवसात निघतो, आणि एवढा दोडका आपण आपल्या भागात तर घेऊच शकत नाही, करूच शकत नाही. मी प्रयत्न करत होतो कोणीतरी तो घ्यावा, काय करावा, परंतु ते मला जमलं नाही. आणि त्यानंतर 10-12 दिवसांनी मला त्याचा फोन आला आणि तो रडत होता आणि फोनवर मला म्हणत होता, दादा मी काल सगळा माझा दोडका, तो 1.5 एकर दोडका तोडून टाकला, 80,000 रुपयाची माझी इन्व्हेस्टमेंट झाली होती, ती सगळे पाण्यात गेली. तर हे ऐकल्यानंतर कुठंतरी आपणही, भले मी आपण काही जास्त करू शकत नाही, परंतु त्याच्यासाठी काय करू शकलो नाही हे ज्यावेळेस वाटतं ना, तर त्यावेळेस वाईट वाटतं की बाबा अशा गोष्टी आपल्याकडून चांगलं व्हावं, आपल्याकडून प्रत्येकाची मदत व्हावी, आणि त्यामुळे बावधन मार्केट यार्डचा जन्म झाला.
आपण एक बाजारपेठ उभी करत आहात, पण आजकालच्या काळात ऑनलाईन हे महत्त्वाचं माध्यम झालंय, ऑनलाईन विक्री करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, याबद्दल आपले काय विचार आहेत?
ऑनलाईनमध्ये तसं खरं तर खूप मोठ्या कंपन्या, 1,000 कोटींची गुंतवणूक असणाऱ्या कंपन्या, आणि याच्यामध्ये कुठेही मालक कुठं आहे हेच कुणाला माहिती नाही. फक्त कोणतरी डिलिव्हरी बॉय येतो, आपण मोबाईलवरून मागणी करायची, डिलिव्हरी बॉय येणार आपल्याला घरात ते वस्तू देणार, तोही बिचारा त्या कंपनीचा नोकरच असतो. आणि मग याच्यामुळं कुठंतरी आपले छोटे छोटे उद्योजक बंद पडायला लागले. म्हणून मग एक ठरवलं की बाबा बावधन मार्केटमध्ये एक अशी फळी तयार करायची की ते स्वतः उद्योजक असले पाहिजे, त्यांनी शेतकरी आणि ग्राहकांमध्ये एक सक्षम रोल केला पाहिजे. शेतकऱ्याचं नुकसान होता का म्हणे, ग्राहकाचं नुकसान होता का म्हणे, स्वतःचंही नको, स्वतःचं नुकसान होतं का म्हणे. आणि हे केल्यानंतर लक्षात आलं की जे ऑनलाईनला रेट्स आहेत, आम्ही सगळ्या महाराष्ट्रातले बाजार भाव नेहमी पाहत असतो, रोजच्या रोज ऑनलाईन बाजार भाव येतात, सगळ्या कंपन्यांचे बाजार भाव पाहायला मिळतात ॲपवर, त्यामुळं त्यांचे बाजार भाव कुठल्या वस्तूचे काय आहेत हे आम्हाला रोजच्या रोज कळतं. आणि ज्यावेळेस आमचे बाजार आम्ही डिक्लेअर करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यावेळेस आम्हाला लगेच ऑर्डर पडायला सुरुवात होतं, कारण आमचे ते ऑनलाईनपेक्षा नक्कीच कमी असतात. दुसरी गोष्ट, आमचा डिलिव्हरी बॉय हा नोकर नाही आहे, तो स्वतः आमच्या बाजारातला एक घटक आणि तो एक मालक आहे आणि होत करून गरजवंत मालक आहे किंवा तो व्यावसायिकपणे आणि तो ग्राहकांना सेवा देतोय, शेतकऱ्यांना सेवा देतोय आणि हे करताना तो नोकर नाही आहे कोणाचा, बहुधन मार्केट यार्डचाही नोकर नाही, तो स्वतः व्यावसायिक आहे आणि मालक असल्याच्या फिल्ममधून तो लोकांची सेवा करतोय. आणि त्याच्यामुळं काय होतंय की वाहनाचा खर्च असेल, इंधन खर्च असेल किंवा आपण मॅनेजमेंट म्हणतो, हे सगळे खर्च खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि याच्यामुळं त्या लोकांबद्दल, त्या कंपन्यांबद्दल आपण जेव्हा कंपॅरिझन करतो तेव्हा त्यांच्यातून आपल्या 20-15 साधारण 15% ते 40-50-60% फरक आपल्या आणि त्यांच्या किमतीमध्ये असतात. म्हणजे आपल्या किमतीत त्यांच्यापेक्षा एवढ्या कमी असतात 15-60% म्हणजे मी आत्तापर्यंत अनुभवलेल्या पाहिलेल्या रोजच्या रोज जेव्हा चेक करतो तेव्हा त्या होते. आणि त्यामुळं लोकांच्या प्रतिक्रिया खूप उत्स्फूर्त आहेत किंवा नाही तुमच्याकडे फ्रेश भाजी असते, लोक तोंडावर कौतुक करतात. अगदी आता आपल्या बाजारातून बाजाराचं काम सुरू आहे, खरं तर उभारणीचं काम सुरू आहे. एका बाजूला आपण मंडप घालून बाजार मार्केट सुरू पण केलेलं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला एक उभारणीचं काम चालू आहे, एक फिक्स स्ट्रक्चरचं काम चालू आहे. आणि त्या भागातून जे टू व्हीलरवर किंवा कारमधून जे कोणी जोडपी जातात ना, तर त्यातला एखादा पुरुष मागे बसलेला त्याच्या बायकोला सांगत असतो की बा खूप मोठं मार्केट होतं बघा, चांगलं मार्केट होतं बघा. आणि हे ऐकायला मिळतं त्या लोकांच्या प्रतिक्रिया, त्यांना माहिती नसतं की आम्ही कोणतरी उभा आहे शेजारी इथं कुठंतरी या मार्केटचे मेन कोणतरी उभे आहेत, हे त्यांना माहिती नसतं. आणि ते जेव्हा ऐकतो ना ते खूप बरं वाटतं आणि मग या सर्व लोकांसाठी काम करण्याची खूप मोठी शक्ती तयार होते.
हा प्रकल्प राबवताना घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, खास करून या कोविडच्या काळात घरून किती आणि कसा पाठिंबा मिळाला?
खरं तर घरच्या सपोर्टमुळेच हे मार्केट सुरू झाले. नक्कीच वातावरण भीतीदायक होतं, आहे आणि राहील, परंतु आपला जीव सुरक्षित ठेवून लोकांची जर सेवा करता येत असेल तर आपण ते नेहमीच केलं पाहिजे. मी कधीच म्हणणार नाही की बाबा मी माझा जीव धोक्यात घालून हे काम करतो, नाही. प्रत्येकाला जशी जीवाची पर्वा असते तशी मलाही आहे, माझ्या कुटुंबालाही आहे. परंतु जेव्हा आमच्या घरात विचार विनिमय होतात तेव्हा आई असतील, वडील असतील, पत्नी असेल, मुलगी मुलगा, आम्ही 5-7 मेंबर आहोत. वडिलांचं वय 74 आणि माझ्या मुलाचं वय 15 वर्ष, म्हणजे असे आम्ही सगळ्या वयाच्या कॅटेगरीतले लोक जेव्हा संध्याकाळी जेवायला बसतो तेव्हा या सगळ्या चर्चा होत असतात. त्यावेळेस माझ्या वडिलांनी जसं मला गेल्या 25-30 वर्षामध्ये प्रत्येक कामात मदत केली, खूप मोठा काठी म्हणून ते माझ्यासाठी उभे राहिले, तसंच माझा मुलगासुद्धा, आईसुद्धा, पत्नी आणि मुलगी हे सगळे तर बरोबरच आहेत, परंतु भाऊसुद्धा बरोबर आहे, भावाचं संपूर्ण कुटुंब बरोबर आहे. आम्ही दोघे चुलत भाऊ एका इमारतीमध्ये राहतो, तो एक पहिल्या मजल्यावर, मी चौथ्या मजल्यावर राहतो, त्याचंही संपूर्ण कुटुंब, माझंही संपूर्ण कुटुंब आणि आमच्या बरोबर काम करणारे आमचे सर्व सहकारी, एक खूप मोठे आमचे एक कौटुंबिक हे वातावरण तयार झालेलं आहे. भीती प्रत्येकाला वाटते तशी आम्हालाही वाटते, परंतु जर आपण सगळ्या काळजी घेऊन हे जर करू शकतो तर अडचण काय. तर त्यामुळे सॅनिटायझिंग असेल किंवा सोशल डिस्टन्स असेल ह्या सगळ्या गोष्टी पाळून आपण ते केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत आम्हाला कोणालाही कुठलाही संसर्ग झालेला नाही.
गोरख दादा, आज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही घेतलेला हा पुढाकार शेतकरी आणि सामान्य माणसाला खूपच उपयोगी ठरणार आहे. तर पुणेकर परिवारातर्फे तुम्हाला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
धन्यवाद. Studios.